बहुविधच्या श्रवणीय विभागात ऐकूया शन्ना नवरे यांची कथा 14. वाचक स्वर अक्षय वाटवे. राऊंड टेम्पल जवळच्या एका गल्लीत तोंडाशी असलेल्या कॅफे हैदरी हॉटेलातल्या 5:30 बखत. आजूबाजूला रस्ते गजबजलेले, जिकडे पहावं तिकडे हिरव्या चौकड्यांच्या लुंग्यात नि गोंडेदार तांबड्या टोपीत वावरणारे मुसलमान नि काही बुरख्यातल्या बायका, अधूनमधून एखादा पांढऱ्या कपड्यातला गुजराती किंवा मराठा. रस्त्यावर एखाद मुसलमान छत्रीच्या सावलीत पत्र्याच्या डब्यात ठेवलेली असली गावठी औषधं विकत बसलेला, दुकानांच्या पायऱ्यावर बसलेले अत्तर विकणारे काही मुसलमान, कुणी कापूस लावून ठेवलेली काडी कानावर अडकवून नि जवळ छोटीशी चांबड्याची बॅग घेऊन मळ काढणारे, त्या बहुतेकांच्या टोकदार मिशा, किराणा मालाची मकाणं, रद्दीची मकाणं, बुटांची मकाणं, नि बहुतेक सगळं बकाल. गल्लीत बैदूल खेळणारी मळक्या अंगाची नि अंगाला मोठ्या होणाऱ्या गडद रंगाच्या खमिसातली पोरं, जवळपास कुठेही सौंदर्य नाही पाहिला. कॅफे हैदरी मुसलमानांच्या दृष्टीनं मोठं शाही हॉटेल, बाहेर उर्दू लिपीत लिहिलेली पदार्थांची नावं नि बरोबर मध्यावर तांबड्या आणि हिरव्या रंगात लिहिलेलं ऐटदार नाव कॅफे हैदरी. तिथंच बाहेरच्या बाजूला आरसे महाल म्हणावं असं पानपट्टीचं मकाण. भोवताली अख्तरपासून मधुबालापर्यंतच्या सर्व जुन्या नव्या नटींची चित्र, काचेच्या छोट्या अलमारीत सेंटच्या बाटल्या, साबू पोमेड स्नोनी पावडरी. तिथं बसलेला दुकानदार नसली, नटासारख्या छोट्या आणि टोकदार मिशांचा, भुवया न्हाव्याकडून धनुष्याकृती केलेल्या, सुरमा घातलेले तांबडे डोळे, केस तेलात भिजवून काढल्यासारखे, अंगात चॉकलेटी रेषांचा पिवळा खमीस, काळं जॅकेट, ओ जॅकेटच्या आतल्या खिशातून डोकावणारा तो पांढऱ्या ठिपक्यांचा तांबडा रुमाल. कॅफे हैदरीचा पिछाडीचा भाग गल्लीतच आहे. तिथं थोडीशी मोकळी जागा, शेगडी फुललेली, तिवर उलटा ठेवलेला तवा. तिथं घेतल्या दिवशीच पिवळा जर्दा असलेला लेकिन दुसऱ्या दिवसापासून घामानं काळसर दिसणारा गंजीफ्रॉक घातलेला लुंगी नेसलेला कळकट अमीरा, त्याच्या बाजूच्या परातीत कणकेचा गोळा, थोडं पीठ, पाणी असलेलं कलथाचं जुनं ग्लास, पोळपाट लाटणं, कोळशाचा डबा, शेगडीला वारा घालण्यास छोटी काठी आणि त्याला आता राहिलेला थोडासा पंखा. अमीरनं परोठा लाटला आणि सफाईनं तव्यावर टाकला. भाजल्या जाणाऱ्या गव्हाचा खमंग वास सुटला. इतक्यात गल्लीतून अनवर सलीम आला. त्याला तो वास अतिशय आवडला. त्यानं इकडे तिकडे पाहिलं नि तो हॉटेलात शिरला. गल्ल्यावर ढेरपोटा मालक बसला होता. तोही मोठा रंगेल वाटत होता. त्यानं मेहंदीनं आपले केस नि दाढी तांबडी केली होती. डोळ्यात सुरमा घातला होता नि कानात अत्तराचा फाया होता. बोटात मोठ्या खड्यांच्या आणि मण्यांच्या चांदीच्या 4 अंगठ्या होत्या. अनवर सलीम आत गेल्यावर कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसला. तिथून नजीकचा गजबजलेला रस्ता दिसत होता. ए छोकरा, त्यानं जाड्या भरड्या आवाजात हाक मारली. आतल्या भागावर लाकडी फळीवर सुरीचा खट खट आवाज करीत कांदे कापणाऱ्या छोकऱ्यानं हातातलं काम थांबवलं नि डाव्या हातानं लांडी तुमान वर सरकवीत तो अनवर सलीम जवळ आला. तोपर्यंत अनवर सलीमनं शेजारच्या टेबलावर बिर्याणी खात असणाऱ्या इसमावरून आपली बिर्याणीची ऑर्डर ठरवून ठेवली होती. आणखीही त्यानं बरंच खायचं ठरवलं होतं, कारण आत शिजणाऱ्या मसालेदार मटणाच्या वासावर तो खुश झाला होता. छोकऱ्यानं टेबलावर उगाचच फडका झटकला आणि विचारलं, या होना साब. साब म्हटल्यावर अनवर सलीम खुश झाला. त्यानं आज ऐटबाज कपडे घातले होते आणि शिवाय त्याचा मोरपिशी रंगाचा पितळेच्या चकाकणाऱ्या बटणांचा गरम कोट.
एक बिर्याणी लाव, एकदम जल्दी,
छोकऱ्यानं आत ललकारी दिली. नी आतून बिर्याणीची बशी येईपर्यंत 2 टेबलावरून फडका मारून चहाची ऑर्डर आणली. बिर्याणीची बशी नि पाण्याचं भरलेलं ग्लास त्यानं टक आवाज करून ऐटीत अनवर सलीम पुढे आदळलं. नी विचारलं,
और क्या होना साहब, फेरो जरा.
बिर्याणीचा तो पिवळा रंग, आतले ते मटणाचे तुकडे, ती छोटी हाडं, अनवर सलीम खायला सुरुवात करणार एवढ्यात त्याला आठवण झाली, आज त्यानं झकास कपडे पहनले होते. कोट खराब होईल म्हणून त्यानं तो काढून मागल्या खुंटीला अडकवला नि खमिसाची बाही वर करून खायला सुरुवात केली. अगदी संथपणानं तो खात होता. त्यानं आणखी ऑर्डर दिली. त्याच्या मागून आलेले लोक खाऊन गेले तरी हा खातच होता. संध्याकाळबरोबर गर्दी वाढू लागली. गफूरनं बाहेरच्या पानपट्टीच्या मकणात आपलं तोंड पाहिलं. खिशातून दो आनेवाला हिरवा प्लास्टिकचा कंगवा काढून केस बसवले आणि घाईघाईनं तो कॅफे हैदरीमध्ये शिरला. हॉटेलात बरीच गर्दी होती. त्यानं इकडं तिकडं पाहिलं. कोपऱ्यात एक इसम अगदी सावकाश खात बसला होता. बडा रुबाबदार दिसत होता. गफूरचं लक्ष तिकडे गेलं. तेवढ्यात त्या माणसाच्या पाठीकडची खुर्ची रिकामी झाली. गफूर तिथे जाऊन बसला. कुणाचंही त्याच्याकडे लक्ष जायचं कारण नव्हतं. इतरांच्यात तो सहज खपून गेला होता. त्याला बरंच खावंसं वाटत होतं. पण त्यानं छोकऱ्याला फक्त चहाच आणायला सांगितला. ओऱ्यानं चहा आणून ठेवला. गफूरचं लक्ष तिथल्या खुंटीला अडकवलेल्या मोरपिशी रंगाच्या नीट चकाकणाऱ्या पितळी बटणांच्या गरम कोटाकडे गेलं. तरी होईल 60-70 रुपयांचा, गफूरनं हिशोब केला. त्याच्या मागे बसलेल्या त्या रुबाबदार माणसाचाच हा असला पाहिजे असाही त्यानं अंदाज बांधला. तो माणूस अजूनही खात बसला होता, अगदी सावकाशपणे, एकदम हळूहळू. गफूरनं एका दमात चहा घट्ट केला आणि आजूबाजूला पाहिलं. हॉटेल मालक बोटातल्या अंगठ्यांशी खेळत होता. छोकरा टेबल साफ करत होता. गिराईक खाण्यात गुंग होती. तो मागला रुबाबदार माणूसही. गफूर तो कोट हातात घेऊन चटकन गल्ल्याजवळ आला. छोकरा टेबल साफ करून आत गेला होता. गफूरनं एक चाय म्हणून अणेली टेबलावर टाकली. तिचा किण्ण असा आवाज झाला. मालकानं ती गल्ल्यात टाकली आणि पुन्हा अंगठी फिरवण्याचा चाळा सुरू केला. गफूर बाहेर निसटला. त्याच्या मनातून पान खाऊन एक पिला हत्ती ओढायची होती. पण त्यानं तिथं थांबणं इष्ट नव्हतं. तो रस्त्यावर गर्दीत मिसळून गेला. त्याच्या चेहऱ्यावर मात्र कसलाच, अगदी सहज चोरी जन्मल्याचा आनंद सुद्धा नव्हता. तो ट्रॅम नाक्यावर आला. अत्तरवाल्यानं त्याला अत्तर हवं का म्हणून विचारलं. तो काहीच बोलला नाही. त्यानं पान खाल्लं आणि कोट हातात घेऊन तो उभा राहिला. त्याची नजर चौकात फिरत होती. राऊंड टेम्पलमध्ये जाताना सखाराम मोटार आडवी जात असल्यामुळे क्षणभर चौकात उभा राहिला. मोटार निघून गेल्यावर तो फुटपाथवर आला. त्यानं सहज आपली दृष्टी कोपऱ्यावरल्या पानपट्टीच्या दुकानावर फिरवली. तो क्षणभर दचकला. त्यानं मागं पाहिलं, कुणीच नव्हतं. कारण पानपट्टीच्या दुकानाजवळ पान खात असलेला नि केस चापून चोपून बसवलेला एक मुसलमान त्याला खुणावीत होता. सखारामला वाटलं तो दुसऱ्या कोणाला तरी बोलवीत असेल. त्याने मागे पाहिलं, कुणीच नव्हतं. तो मुसलमान अजूनही त्याला खुणावीत होता. त्याच्या हातात मोरपिशी रंगाचा आणि पितळी बटणांचा एक गरम कोट होता. सखारामचं लहानपणापासूनचं ते स्वप्न होतं. त्याच्या दोस्तानं चॉकलेटी रंगाचा गरम कोट केल्यापासून आपणही एक तसला कोट करावा अशी त्याची इच्छा होती. तो त्या मुसलमानाकडे गेला. त्या मुसलमानानं त्याला कोट दाखवला आणि विचारलं, क्यों लोगे? सखारामनं खिशात हात घालून पाहिलं. 12-13 रुपये होते. काय किंमत बोल? देखो 60-70 रुपयों का कोट आहे. आप लोगे तो मैं 50 रुपयों को दूंगा. मुझे पैसे की जरूरत है. नको रे बाबा, नाही जमणार. अच्छा तो 30 रुपया. सखारामला वाटलं, आत्ता आपल्या खिशात 30 रुपये असते तर काय बाहेर झाली असती. आपल्या दोस्ताची जिरवायला मिळाली असती. अगदी थोडक्यात 60 रुपयाचा कोट 30 मिळतोय. काहीतरी सांगून निघून जावं, जमल्यास सौदा करून पहावा म्हणून सखाराम म्हणाला, हे बघ, माझ्या संगती 10 रुपये आहेत. देतोस 10 रुपयाला? अबे जा बे. सखाराम मुकाट्यानं पावलं टाकू लागला. त्याला चुटपुट वाटत होती. एकदा 12 रुपयाला देतोस का म्हणून विचारावं असं त्याच्या मनात येऊन गेलं. पण त्यानं तो विचार सोडला. ए भाई, इधर आओ. त्या मुसलमानानं इतक्यात त्याला हाक मारली. सखाराम मागे वळला. 12 रुपयाला सौदा झाला. सखारामनं कोट लगेच अंगात घातला. जरासा सैल झाला. पण 12 रुपयांना 60 रुपयांचा कोट, या सौद्यावर त्याचं अधिक लक्ष होतं. तो राऊंड टेम्पलपाशी आपल्या साडूकडे जायला निघाला. अनवर सलीमचं खाणं आटोपलं होतं. त्यानं हात साफ केले. मी कोट घ्यायला म्हणून तो खुंटीकडे वळला. अरे मेरा कोट! त्यानं सर्वांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्यानं विचारलं. जो तो वळून पाहू लागला. छोकऱ्याच्या हातातला कप खाली पडला, त्यामुळे प्रसंगाला अधिकच उग्र रूप चढलं. छोकऱ्यानं त्याला गरम कोटात पाहिल्याचं सांगितलं. अमीर तव्यावर परोठा तसाच ठेवून आत आला. त्यानंही अनवर सलीमला त्या कोटात पाहिल्याचं सांगितलं. सगळ्यांनी कोटाचा रंग, मोरपिशी, पितळी बटणं सर्व वर्णन बरोबर केलं. अनवर सलीमची आरडाओरड वाढली. कुणीतरी पोलिसाला वर्दी देण्याची कल्पना मांडली, पण पोलिसांची चेंगट तपासणी सर्वांनाच असह्य वाटत होती. इथल्या इथंच तलास लागेल असं म्हणत अनवर सलीमनं सर्व हॉटेलभर शोधाशोध केली. कोट चोरीला गेला याबद्दल सर्वांनाच कोरडी हळहळ वाटली. नि हल्ली चोरांचा फार सुळसुळाट झाला असल्याचा निर्णय घेण्यात आला. अनवर सलीम गल्ल्याजवळ गेला आणि आपल्याजवळ पैसे नसल्याचं त्यानं मालकाला सांगितलं. मालकही मनात जळफळून गेला, पण त्याला बोलायला जमलं नाही. अनवर सलीम हॉटेलच्या पायऱ्या उतरून खाली आला आणि समोरच्या गजबजलेल्या रस्त्यात सामील झाला. त्याची नजर इकडे तिकडे फिरत होती, मनात चलबिचल चालली होती. सखाराम सौद्यावर खुश होता. संध्याकाळी त्या गजबजलेल्या रस्त्यावरून जाताना तो आयटी छाती काढून चालला होता. इतका छान कोट आपण घातलाय नि तो सर्वांनी पहावा, अगदी मागं वळून वळून पहावा. अनवर सलीमनं मागं वळून पाहिलं. शंकास नको, त्याचाच कोट होता, मोरपिशी रंगाचा आणि पितळी बटणांचा. तो धावत धावत मागे गेला. त्यानं त्या इसमाचा गळा धरला. तो इसम गरीब वाटत होता, पण चोर ना. अनवर सलीमनं त्याच्या सणसणीत थोबाडीत मारली. तो घाबरून गेला. साला किधर से लाया ये कोट, हा चल चल मेरे साथ चल. अरे अरे पण हा कोट माझा आहे. जादा बात नाही करना, चल मेरे साथ. अनवर सलीमनं त्या इसमाला धरून कॅफे हैदरीकडे आणलं. ये देखो चोर, मेरा तकदीर बडा अच्छा मालूम होता है, असं म्हणून त्यानं त्याला आणखी एक ठोसा आणला. पुन्हा एकदा गर्दी उसळली. हॉटेल मालक, छोकरा, अमीरा सगळे जमले. त्या इसमाच्या अंगातला कोट अनवर सलीमचाच असल्याची सर्वांची खात्री झाली. त्याच रंगाचा, तसाच, नी ह्याला सैल होणारा तर अनवर सलीमला बरोबर होणारा. सखाराम घाबरून गेला होता. एक धटिंगण येतो काय, मारतो काय, हॉटेलच्या इथे आणतो काय, त्याला काही सुचेस ना. नी सुचणार तरी कसं? त्यानं स्वस्तात विकत मिळालेला कोट, चोरीचाही असेल कदाचित, घातला होता. चोर कोणी का असे ना, तो कोट सगळे ओळखत होते. हॉटेलचा पोऱ्या, तो पोळ्या करणारा. कोट सखारामला सैल होत होता नि त्या धटिंगणाला बरोबर होत होता. सखारामनं सर्वांना पाया पडून सांगितलं की मी हा 12 रुपयांना विकत घेतला. कोणालाच ते पटेना, पण तो धटिंगण त्यातल्या त्यात गरीब होता. त्यानं पोलिसाला वर्दी न देता त्याचा कोट हिसकावून घेतला आणि त्याला सोडलं. त्याची कशी काय खात्री झाली कुणास ठाऊ, नाहीतर पोलिसानं सखारामला कोठडीच दाखवली असती. 12 रुपये गेले ते जाऊ द्यात, पण अब्रू वाचली, असं म्हणून सखाराम गप्प बसला. त्यानं आपला बेत रद्द केला आणि तो आपल्या साडूकडे न जाता घरी परत निघाला. अनवर सलीमनं कोट पहनला. खिशात एकही दिडकी नसल्यानं त्यानं हॉटेलवाल्याला काहीच दिलं नाही. तो आपल्या मार्गाला लागला. गफूर दुसऱ्या एका हॉटेलात जाऊन बसला. त्यानं 12 रुपये पुन्हा मोजून पाहिले. मग 2 रुपये त्यानं दुसऱ्या खिशात ठेवले नि 10ची नोट निराळी ठेवली. त्यानं भरपूर खायला मागवलं नि तो खात बसला. अनवर सलीम त्याच हॉटेलात शिरला. त्यानं इकडे तिकडे पाहिलं नि तो गफूरच्या टेबलापाशी आला. त्यानं गफूरच्या पाठीवर थाप मारली. क्यों गफूर, कितना पैसा कमाया? खाली 10 रुपया, लेकिन बहुत मजा आया. क्यों हा? देखो गफूर, साला हमसे नफरत नहीं करना. तुझे 12 रुपया मिला, उस घाटी ने मुझे कहा. गफूर दचकला, पण पुन्हा स्वतःला सावरून तो म्हणाला, मैंने तेरा मजाक किया, ये ले 6 रुपया, ये ना मेरा 6 रुपया. वाटणी झाली. दोघे खुश होते आपल्या धाडसावर नि युक्तीवर. बहुत होशियार है तू, अनवर सलीम म्हणाला. जाने दीजिए इस बात को, तू ही बड़ा होशियार है. दोघेही मोठ्या मोठ्यानं हसू लागले. आपण ऐकत होता शन्ना नवरे लिखित कथा सौदा. पूर्वप्रसिद्धी सत्यकथा, जून 1951.